इंद्रियः सर्वभूतात्मक भूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते। आपण भगवद्गीता भगवद्गीतेतला पाचवा अध्याय त्याचा सारांश रूपाने भावता असा आढावा घेतो। या अध्यायामध्ये मुख्यतः संन्यास आणि कर्मयोग याची चर्चा भगवंतांनी केलेली आहे आणि ती चर्चा अर्जुनाच्या एका प्रासंगिक अशा प्रश्नावरून निर्माण झाली। अर्जुनाने भगवंतांना या अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न विचारला की एकदा तू कर्माचा संन्यास करायला सांगतोस, एकदा योगाचं अनुसरण करायला सांगतोस, या दोन्हीमध्ये एक निश्चित जे मला श्रेयस्कर असेल असं एकच काहीतरी सांग। भगवंत असं कधी म्हणालेले होते की कर्माचा संन्यास आणि कर्माचं अनुष्ठान, भगवंत जर कर्माच्या अनुष्ठानाबद्दल सांगताय, कर्माच्या संन्यासाबद्दल भगवंतांनी काही म्हटलेलंच नाही। पण याच्या आधीच्या अध्यायामध्ये जो ज्ञान संन्यस्त कर्माणम असा शब्द आला, तिथं संन्यस्त असा शब्द आल्यावर अर्जुनांनी तो शब्द उचलला। नेहमीच असं होतं की जेव्हा संभाषण चालू असतं त्या संभाषणामध्ये त्या संभाषणाचं यथार्थ ज्ञान, यथार्थ आकलन खूप कमी वेळेला करून घेतलं जातं। बहुतेक वेळेला आपल्याला हवं असतं तसंच त्या संभाषणाला वळण देण्याचा प्रयत्न आपण करत असतो। एका अर्थाने ते संभाषण असं कधी नसतंच। एकाने एक गोष्ट अशी लिहून ठेवली आहे, प्रोफेसर होते, मानसोपचार तज्ज्ञ होते, की एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले अनेक लोक होते, त्याच्यामध्ये दोन लोक अत्यंत ठळकपणाने उठून दिसणारे असे होते। ते दोघेही प्रोफेसर होते, उत्तम शिकलेले असे होते आणि खूप गहन अशी चर्चा ते एकमेकांबरोबर करत असत। त्यांचा कार्यक्रमच सकाळी दिवस सुरू झाला की दोघ जण त्या खोलीमध्ये जमत असत आणि एकमेकांच्या समोर टेबलाच्या समोर खुर्च्या टाकून बसून एकमेकांशी ते चर्चा करत असत। तर ते जे डॉक्टर होते, तज्ज्ञ होते, त्यांनी यांचं निरीक्षण करायचं असं ठरवलं, म्हणून ते खिडकीतून त्यांचं संभाषण ऐकत असत। तेव्हा हे डॉक्टर देखील थक्क होत असत, इतक्या गहन आणि गूढ अशा विषयांवर देखील ते सहजगत्या चर्चा करत असत। त्या डॉक्टरना मोठं आश्चर्य वाटलं, वेडे देखील इतकी सुंदर चर्चा करतात। ते चांगले शिकलेले होते, अनेक प्रकारचं वाचन त्यांनी केलेलं होतं, त्याचे संस्कार त्यांच्याजवळ तसेच शिल्लक होते, त्यामुळे ते इतके उत्तम बोलत होते। पण जसं ते नेहमी नेहमी ऐकायला लागले हे काय बोलतात, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे वेगळे वेगळे विषय बोलतात, वेगळ्या वेगळ्या शास्त्रांसंबंधी सांगतात, या सर्व गोष्टी इतक्या गहन असून, इतक्या गूढ असून, ते जे सफाईने मांडत असतात ती सफाई वाखाणण्यासारखी आहे। अजून एक त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा एक बोलत असतो तेव्हा दुसरा शांतपणाने ऐकत असतो आणि त्याचं बोलणं संपल्यावर मग दुसरा बोलायला सुरुवात करतो। पण ते बोलणं अजून बारकाईने ऐकल्यावर त्यांच्या असंही लक्षात आलं की एकमेकांशी हे चर्चा किंवा संवाद करताय, पण हा जे बोलेल त्याच्यावर आधारित दुसऱ्याचं उत्तर नसतं। याचं बोलणं जिथं थांबलेलं असतं आणि मग दुसऱ्यांनी बोलायला सुरुवात केलेली असते, तर दुसऱ्यांनी मध्ये जे काही बोललेलं असेल ते सगळं जे सगळं विसरून जणू काही जिथं हा थांबलेला आहे तिथपासूनच हा बोलतो असं त्याच्या लक्षात आलं। अनेक दिवस अशा प्रकारे निरीक्षण केल्यानंतर एकदा ते प्रोफेसर आत गेले आणि ते म्हणाले की मी तुम्हाला तुमच्या चर्चेमध्ये थोडा सहभाग घेऊ का? ते म्हणाले आनंदाने, आम्हाला आवडेलच, म्हणून एक खुर्ची त्यांच्याकरता देखील त्यांनी दिली। ते म्हणाले की तुमची ही चर्चा जी चालते, या चर्चेमध्ये एक बोलत असताना दुसरा शांतपणाने ऐकत असतो, अशा पद्धतीने तुम्ही चर्चा करता हे मी पाहिलं। तर ते म्हणाले की हा तर संभाषणाचा साधा नियम आहे, एक बोलत असताना दुसऱ्यांनी बोलू नये, त्याचं बोलणं शांतपणाने ऐकून घ्यावं, हा संभाषणाचा साधा नियम आहे, तो नियम आम्ही पाळत असतो। आणि सभ्य लोक आम्हाला मला असं वाटतं की या प्रकारे चर्चा करतात. ते म्हणाले बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट अशी की तुमच्या बोलण्याचा एकमेकांशी कुठं संबंध नसतो. म्हणजे हा जे मत म्हणून प्रतिपादन करेल, ठासून सांगेल, त्या मतावर कुठलीही चर्चा न करता किंवा त्या मतासंबंधी कुठलाही विचार न करता दोघेही आपल्या आपल्या मतावरच आग्रही आहेत असं मला लक्षात येत तुमची ही चर्चा ऐकत असता. तेव्हा ते दोघेही हसले आणि ते म्हणाले की हा साधा नियम आहे. जगामध्ये सर्व संभाषणं अशीच चालतात. नवरा बायकोंचं संभाषण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं संभाषण, जो तो आपल्या मतावर पक्का असतो. मध्ये कितीही बोलणं जरी दुसऱ्यांनी केलं तरी देखील याला जेव्हा याचं बोलणं सुरू करायचं असतं तेव्हा ते त्याच्या आधी झालेल्या बोलण्याचा त्याच्यावर काही परिणाम झालेला नसतो. जवळपास अशी संभाषणं सगळी चाललेली असतात. तर याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काय हे झाल्यावर मात्र त्या प्रोफेसरांनी असं लिहून ठेवले की मला भीती वाटली त्यांच्या या शब्दांची. मी तिथून पळ काढली आणि मग सर्व प्रकारची संभाषणं तपासून पाहिली जी चालतात ती. आणि मग असं लक्षात आलं की जेव्हा संभाषणं चालतात एक व्यक्ती काही बोलते आणि थांबते आणि दुसरी व्यक्ती बोलायला सुरुवात करते त्यावेळेला दुसरी व्यक्ती बोलत असताना हा ऐकण्याच्या ऐवजी हा मनातल्या मनात बोलतच असतो आणि मग ती व्यक्ती जेव्हा थांबते बोलण्याचं तेव्हा हा जो मनात बोलत असतो ते प्रत्यक्षात बोलायला सुरुवात करतो इतकंच. त्यामुळे दुसऱ्याचं बोलणं हा केवळ आधार म्हणून त्यांनी घेतलेला असतो. जसं खुंटीवर एखादी टोपी किंवा सदरा अडकवावा एक आधार म्हणून तसं चर्चेला आणि कोणी एक मनुष्य हा केवळ आधार असतो. तो खरा स्वतःचीच मतं सतत बोलत असतो. तो दुसऱ्याच्या मताबद्दल त्याला जाणच नसते. तो तसा अज्ञानीच असतो. आणि अर्जुन आणि भगवंतांचा चाललेला संवाद देखील जवळपास तसाच चाललेला आहे आतापर्यंत असं लक्षात येतं. एवढंच नाही तर जवळपास सर्व चर्चा अशाच पद्धतीने घडतात की काय असं वाटावं अशी शंका यावी अशी वस्तुस्थिती आहे. कारण अर्जुन जेव्हा दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या अध्याय शेवटी युद्ध न करण्याच्या गोष्टी आणि युद्ध सोडण्याच्या गोष्टी बोलत होता त्याच गोष्टी इकडून तिकडून संन्यास हा शब्द आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. मग कर्माचा संन्यास तरी सांग असं अर्जुन भगवंतांना म्हणायला. अर्थात भगवंतांनी जे उत्तर दिलं ते उत्तर अत्यंत गांभीर्यपूर्वक, अत्यंत सुस्पष्ट आणि मोठं तत्वाच्या भाषेमध्ये गौरव होणार असं उत्तर भगवंतांनी दिलं. या निमित्ताने भगवंतांनी अर्जुनांनी संन्यास हा शब्द वापरला, भगवंतांनी संन्यासाची व्याख्याच करून टाकली. सुखम बंधात प्रमुच्यते हा भगवद्गीतेचा संन्यास व्याख्याच करून टाकला आणि तसंच पूर्वन अपिन्न लिप्यते हा भगवद्गीतेचा कर्मयोग. भगवद्गीता उदंड कर्म करणाऱ्याला कर्मयोगी म्हणतच नाही आणि जो कर्माचा त्याग करून नुसता बसून राहिलाय आयड्यासारखा त्याला भगवद्गीता संन्यासी मानायला तयार नाही. भगवद्गीतेचा कर्मयोगी आणि भगवद्गीतेचा संन्यासी या दोन्ही गोष्टी ज्ञान झालेलं आहे असं गृहीत धरून मग त्या ज्ञानानंतर मी आत्मा हा बोध पक्का झाल्यानंतर मग तो जर कर्म करत असेल तर तो कर्मयोगी आणि तो जर कर्म करत नसेल, केवळ देहधारणेपुरती कर्म करून ईशचिंतनामध्ये निमग्न असेल तर त्याला भगवद्गीता संन्यासी म्हणते. वस्त्र बदलण्याने, सुरुवातीचं नाव बदलण्याने आणि मग कुठलं तरी दुसरंच एखादं नाव कोणी सद्गुरूंनी दिलं म्हणून ते घेण्याने, कपडे बदलण्याने, घर सोडण्याने आणि कुठेतरी राहण्याने, घरातलं अन्न जेवण्याच्या ऐवजी भिक्षा मागून जेवला म्हणून त्याला भगवद्गीता संन्यासीच म्हणत नाही. आरंभी कर्मयोग, कर्मयोगाचं आचरण करत असताना ज्ञानप्राप्ती आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर तो कर्म करत असेल तर तो कर्मयोग. आरंभी कर्माचाच अभ्यास, कर्म करता करता ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीनंतर त्याला वाटलं म्हणून त्याची कर्म कमी होत गेली, गळत गेली आणि केवळ देहधारणेपुरती कर्म त्याची शिल्लक राहिली तो भगवद्गीतेचा संन्यास. अजूनही एक संन्यास आहे तो अवघड आहे असं गीता सांगते. ते म्हणजे आधी संन्यास, संन्यास साधन संन्यास म्हणजे ज्ञान झालेलं नसताना विषयांचा बळजबरीने त्याग करणं आणि असा त्याग करून बळजबरीने साधनाही करणं, या दोन्ही गोष्टी बळजबरीने करणं आणि असं करता करता याच भावामध्ये मुरून राहून राहून मग ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीनंतर देखील तशाच रीतीने आचरण करत राहणं हाही एक संन्यास आहे. पण हा संन्यास अत्यंत अवघड आहे आणि सहसा या मार्गाला जाऊ नये असं गीता स्पष्टपणाने सांगते. आणि मग उरलेला जो संन्यासी आणि कर्मयोगी आहे तो संन्यासी आणि कर्मयोगी याच्यात फारसा भेद गीता करतच नाही. ज्ञान झाल्यानंतर तो कर्म करतो, त्यांनी जी कर्म केली ती कर्म तर मी केली असा त्या कर्मयोगाचा भाव असतो आणि जी कर्म मी केली नाहीत तीही अंतस्फूर्तीनी अंतप्रेरणेनी व्यापक आत्मानुभावानी मीच करतो आहे अशी त्याची प्रेरणा असते. जगात चाललेली उदंड कर्म ही कर्म देखील आत्मसत्तेवरच चाललेली असल्यामुळं त्या कर्मांचा कर्ता देखील एक प्रकारे आत्मा आहे हे लक्षात घेऊन ती कर्मही मी करतो असं कर्मयोगी म्हणाले. तर भगवद्गीतेचा संन्यासी जो आहे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जी कर्म ज्यांनी केली नाहीत ती तर त्यांनी केली नाहीतच, पण जी कर्म त्याच्या हातून घडली ती कर्म देखील तो देह मन बुद्धीपासून अलिप्तता अनुभवत असल्यामुळं तीही कर्म मी करत नाही असा त्याचा भाव असतो, म्हणून तो भगवद्गीतेचा संन्यास. हे ऐकताना देखील एखाद्याला गोंधळ होण्याची शक्यता आहे, पण ही अशी सरमिसळ भगवंतांनी संन्यास आणि कर्मयोगी या दोन्ही शब्दांच्या बाबतीत केलेली आहे. म्हणून संन्यासी अथवा कर्मयोगी घडतो कसा, त्याचं जीवनचरित्र घडतं कसं हे भगवंतांनी संक्षेपाने जे सांगितलं ते आपण मागच्या वेळेला पाहिलं. त्याचं अंतःकरण अत्यंत निर्मळ झालेलं असतं, शुद्ध झालेलं असतं, अंतःकरण शुद्धीची अपेक्षा धरून तो अभ्यास करत असतो सर्व जीवनाचा. मन शुद्ध होण्यासाठी त्यांनी खास प्रयत्न केलेले असतात. विशुद्ध आत्मा विजित आत्मा जितेंद्रिया, तसंच इंद्रिय देखील जिंकण्याकडे त्याचा कल असतो. इंद्रिय सांगतात ते करण्यापेक्षा आपण सांगू तसं मनानी बुद्धीनी अंतःकरणानी इंद्रियांनी वर्तन करावं अशी अपेक्षा धरून तो असतो. तो हे सर्व जिंकलेला असा असतो, आपण याच्या अधीन झालेले असे असतो. एकदा एका हासेपारध्यानी एक गाय कसायानी पकडून नेलेली असते, ती बांधलेली त्या दाव्याला आणि तो ती गाय ओढत घेऊन चाललेला असतो. तेव्हा एक जाणारा माणूस साधा सज्जन असा माणूस ते पाहून हसतो आणि तो म्हणतो की काय गंमत आहे, गायीने या माणसाला बांधून ठेवलंय. तेव्हा तो म्हणतो की गायीने नाही बांधलेलं, नीट बघ डोळे उघडून, त्या गायीला मी बांधलेलं आहे आणि दावं माझ्या हातात आहे. तो म्हणतो ते दावं सोड आणि त्या गायीला मोकळं कर, म्हणजे मग समजेल कोणी कोणाला बांधलेलं आहे. ती गाय जिकडे जाईल तिकडे तिला आणायला तू जाशील. खरं म्हणजे त्या गायीने तुला बांधून ठेवलेलं आहे, तू त्या गायीला काही बांधलेलं नाही. वी आर पझेस्ड बाय आवर पझेशन. आपल्याकडं जी काही साधन समृद्धी आहे सामुग्री आहे त्यांनी आपण बांधले गेलेलो आहोत. आपण टीव्ही घेतला, आपण गाडी घेतली, आपण अमुक काही घेतलं, त्याचे मालक आपण नसून आपल्यावर ते सत्ता गाजवतात. आपण असं म्हणतो की मी मोलकरीण ठेवली, पण ती जर मोलकरीण आली नाही तर तिच्या पाया पडायला जायला लागतं. ये आणि कसंही करून काम कर, कोण कोणाचे मालक आहेत आपल्या मनामध्ये आपल्या सोयीचे अर्थ आपण घेऊन केवळ चाललेले असतो. भगवद्गीता असं सांगते की तुम्ही या सर्वांवर विजय मिळवला पाहिजे. आपलं मन, आपली बुद्धी, आपलं अंतःकरण, आपली इंद्रिय आपल्या ताब्यात असली पाहिजे. सर्व भूतात्मक भाव ज्याचा आहे असा प्रयत्न करणारा तो कर्मयोगी. आणि मग नैव किंचित करोमी इति युक्तः मन्ये तत्त्वविद. हा जो तत्त्वविद असतो तो मी काहीही करत नाही अशा बोधामध्ये असतो. आपली इंद्रिय आपल्या आपल्या अर्थांमध्ये विषयांमध्ये वर्तन करत असताना मी त्यापासून वेगळा साक्षी द्रष्टा असा असून मी या व्यवहारामध्ये कुठेही नाही असा त्याचा आंतरिक बोध किंवा भाव असतो. नैव किंचित करोमी इति युक्त मन्येत तत्वविद. पश्यन पाहणं, शृण्वन ऐकणं, स्पर्शन स्पर्श करणं, जिघ्रण वास घेणं या सर्व क्रियांमध्ये अगदी प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नपी काही घेणं देणं टाकून देणं डोळ्याची हालचाल पापण्याची उघडझाप देखील हे सर्व होत असताना मी काही करत नाही असा त्याचा भाव असतो. याचं अत्यंत उत्तम असं वर्णन, जे वर्णन आपल्या जीवनाला आदर्श म्हणून आहे तसं वर्णन ज्ञानोबांनी करून ठेवलंय. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, देहात असताना देह म्हणजे मी असा ज्याचा आठव देखील नाही असा ज्याचा अबोध नाही, तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे, मग त्या इंद्रियांचं कर्तृत्व ते माझं असं म्हणायचं तरी कसं. मी मिळवले मार्क पुष्कळ आहे, 60%, 80%, 90% मला मिळाले, म्हणून काय झालं, ततक किम ततक किम अशा बोधावर तो राहतो. म्हणून काय घडलं, काय खूप मोठा पगार मला मिळतो, म्हणून काय झालं. कोणी असं म्हणेल की म्हणून काय झालं म्हणजे याच्यापेक्षा आणि काय मिळवायचं असतं, मोठा पगार, खूप चांगले मार्क. आपलं तत्वज्ञान असं सांगतं की हे सर्व आपल्या करता आहे, आपण याच्याकरता नाही, आपण हे सर्व करावं आणि सोडूनही द्यावं, याच्यामध्ये आपण अडकून पडू नये. आपण जे अडकून पडतो त्याला भगवद्गीतेचा विरोध आहे. ते म्हणतात ऐसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. तनुत्याग शरीराचा त्याग न करता, तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण, जो अमूर्त असा परमात्मा त्याचे सर्व गुण ओतप्रोत याच्या ठिकाणी भरून राहिलेले असे दिसतात. एरवी आणिकांची परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथींचा नव्हे नवल देखे. तो देखील डोळ्यांनी पाहतो कानांनी तो देखील ऐकतो पण तो तिथं राहत नाही. स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घाणे अवसरोचित बोलणे तयारी आधी. हे सांगो काही एकैक देखे श्वासोश्वासाधिक आणि निमिषोन्निमिष आधी करूनी पार्था तयाचे ठाई हे आघवेची आधी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. मी करता हा भावच तो आपल्या ठिकाणी घेत नाही. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे पण तेथीचा नव्हे नवल देखे. मी काही करता आहे असा त्याचा भावच राहत नाही. जै भ्रांती सेजे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या. आणि असा सर्व व्यापक बोध झाल्यामुळं दीपाचे प्रकाशे गुरुभींचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. या दिव्याच्या प्रकाशामध्ये कोणी ज्ञानेश्वरी वाचावी किंवा कोणी काहीतरी फालतू चार आणि माला कादंबऱ्या वाचाव्या त्या प्रकाशाशी त्या दिव्याचा जसा त्याच्याशी काही संबंध नाही. तो केवळ आहे त्याच्या ठिकाणी तसा दीपाचे नि प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. क्वचित सत्वगुणांनी क्वचित रजोगुणांनी क्वचित तमोगुणांनी देखील मंडित होऊन त्याच्या अधिष्ठानाखाली येऊन तो आपले आपले व्यापार करताना दिसेल पण त्या कोणत्याही कर्मांचा लेप त्याला कणभर देखील लागत नाही. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नाकळे जैसे जळी जळे न सिंपे पद्मपत्र. जसं पद्मपत्र पाण्यामध्ये असूनच पाण्यामध्ये जसं भिजत नाही तसा तो या सर्व व्यवहारामध्ये असून सर्व कर्मांमध्ये असून त्याच्यापासून स्वतःची अत्यंत अलिप्तता अनुभवतो. आगा करितेन विण कर्म ते चिते नैष्कर्म हे जाणती सुवर्म गुरुगम्यते. त्याचा एकूणच बोध असा असतो की मी काही करतो असा भाव ठेवल्याशिवाय देखील कर्म उदंड त्याच्या हातून घडत राहतात. आगा करीते न वीण कर्म ते चिते नैष्कर्म्य हे जाणती स्वर्म गुरुगम्य जे असं एक विलक्षण जीवन तो अनुभवत असतो. खरं म्हणजे हे जीवन जगणं याकरता आपण परमार्थ करतो. आपण ध्यानाला बसतो केवळ ध्यानाकरता बसत ध्यानाला बसत नाही. आपण नाम घेतो केवळ नाम घ्यायचं म्हणून आपण नाम घेत नाही. अशा प्रकारचा बोध आपल्या जीवनात अवतरावा म्हणून आपण सर्व प्रकारच्या साधना करतो. देखे बुद्धीची भाष नेणीजे मनाचा अंकुर नुदैजे ऐसा व्यापारू तो बोलीजे शारीरुगा कायेन मनसा उभ्या केवलैही इंद्रियैही अपि योगिनहा कर्म कुर्वंती संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. अत्यंत लास्ट मोलाचा असा श्लोक केवळ देहानी केवळ मनानी केवळ बुद्धीनी कायेन मनसा बुद्ध्या केवलैही इंद्रियैही अपि तो कर्म करतो. केवळ देहानी कर्म करतो. केवळ देहानी कर्म करत असताना आणि कुठले तरी भाव त्याच्यामध्ये ओतत नाही. देहाची कर्म करून तो संपून टाकतो. केवळ मनानी तो कर्म करायला जाणतो. केवळ बुद्धीनी कर्म करायला तो जाणतो. केवळ म्हणजे काय? निर्लिप्त बुद्धीनी निर्लिप्त मनानी निर्लिप्त इंद्रियांनी अशी कर्म कशी करायची ही युक्ती त्यांनी साधलेली असते. आपली कर्म करणं म्हणजे आपण जर एखाद्याच्या घरात गेलो आणि चांगला सोफा सेट वगैरे असला तर तो सोफा सेट त्या जागेवर जसा असतो तसा पार आपल्या अंतकरणात येऊन बसतो. की जेव्हा मी घर बांधीन आणि एवढा मोठा माझा हॉल असेल तेव्हा असा सोफा सेट मी घेईन. एखाद्याच्या घरी गेलो टेप रेकॉर्डर काही चांगलं असेल आत येऊन बसतो. कुठेही बायका तर लक्ष्मी रोडनी जर चालल्या आल्या असल्या तर आपल्या जाता जाता इकडं तिकडं थांबतात शोकेसमध्ये पाहतात हात लावून पाहतात पुढे जातात. किती गोष्टी आत ठेवून ठेवून आपण चालत असतो बोलत असतो व्यवहार करत असतो. आणि हा निर्लिप्त मनाने जर घ्यायचं असेल तर पाहिल घ्यायचं नसेल तर पाहणार देखील नाही. त्यामुळे संबंधित सुख आणि दुःख आशा मोह याच्यापासून तो अत्यंत वेगळा बाजूला असा राहतो. कितीतरी गोष्टीचं निष्कारण ओझं आपण आपल्या डोक्यावर घेतो. आपल्याला कल्पनाही नसते की आपल्या मनावर याचा कुठं भार पडतोय. पण आपण घेतो आनंदाकरता घेतो. आपल्याला असं वाटतं की हे पाहण्याने जेव्हा आपण खरेदीला म्हणून बाहेर पडू तेव्हा आपल्याला माहीत नसावं का आपण काय काय घ्यायचंय. पण एवढा तू निर्बुद्ध आहेस का तिथं गेल्यावर पाहिलं एक 15 मिनिटं पाहिलं तर लक्षात येईल काय तुला घ्यायचंय काय घ्यायचं नाही. शिवाय तुझ्या आवडीनिवडी तुला करतात. असं 2 मिनिटं पाहून जे तुला आवडतं ते प्रत्यक्ष घ्यायला गेल्यावर तू घ्यायला धजत देखील नाहीस. असा सगळे अनुभव असताना आपण त्याच त्याच गोष्टी करत राहतो. आणि हा निर्लिप्त मनाने निर्लिप्त बुद्धीनी निर्लिप्त इंद्रियांनी अशी कर्म करत असतो. योगिनहा कर्म कुर्वंती संगम त्यक्त्वा आत्मविशुद्धये. याला उदाहरण देताना ज्ञानेश्वर महाराज आता दाहलिया भ्रमहत जैसे पिशाच्याचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्दू बोले मुखे परी ज्ञान नाही. एखाद्याला जर पिशाच बाधा झालेली असेल त्याचं उदाहरण या ज्ञानी पुरुषाकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. कसं की तो भ्रमहत झाला आता त्याला कशाचं ज्ञान म्हणून राहत नाही. तो काही डोळ्यांनी पाहतो आळविले ऐके कानाने काही ऐकतो शब्दू बोले मुखे तरी ज्ञान नाही. हे असो काजे विण जे जे काही करण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. असं केवळ कर्म करायला तो शिकतो. जसा पिशाच लागलेला असा एखादा अशी एखादी व्यक्ती कर्म करेल तसं जणू पिशाचवत त्याची कर्म अलिप्त अशा बोधानेच होतात. हे उदाहरण जरी निकृष्ट असलं तरी आपल्याला समजण्यासाठी याच्यापेक्षा चांगलं उदाहरण एखाद्या ज्ञानेश्वर महाराजांना द्यायला नको वाटत कारण अनुभवाचं काही सांगावं ना. आपल्या, म्हणून एखाद वेळेला असं सांगितलं असत, मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर आता शांत रसाचे हरिते सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलविले. कोणतं बोलणं? आगा करीते नवीन कर्म ते चिते नैष्कर, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. मी करतो आहे हा भाव न ठेवता जे कर्म हातून घडत तेच नैष्कर्म. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता याच्या पुढे जर काही बोलायचं झालं तर बोलणं शक्य नाही. शांत रसाचे भरित एवढं सगळं ऐकल्यानंतर मन बुद्धी शांत झाली पाहिजे, निभली पाहिजे. अक्षरशः कानात तेल घातल्यानंतर कसं शांत असं जसं वाटेल तसं हे उदाहरण तिथं बरोबर नाहीच आहे. याच्यापेक्षाही चांगलं उदाहरण जर द्यायचं झालं तर गाढ झोप लागली आपल्याला आणि गाढ झोपेनंतर आपल्याला जाग आली तसं शांत आपल्याला वाटतं, पण गाढ झोपेचा देखील आपल्याला फारसा अनुभव नाही. आपण झोपेत देखील विचार करत असतो, बोलत असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शांत रसाचे हरिते सांडित आहे पात्राते. इतकं भरतं आलं शांत रसाला की ते पात्र सांडून आता खाली सांडायला लागलं. जे बोलणे बोला परवते बोलविले, इथे इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू, तयासीच आची लागू परिसावया. हा असो अतिप्रसंगू न संडी पा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले ही जी ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज एकदा वर्णन करायला लागले की 550 ओव्या कधी लिहून संपतात कळत नाही. अशा वेळेला निवृत्तीनाथांनी अनेक वेळेला ज्ञानेश्वर महाराजांना सावध केलेलं आहे की आता हे पाच झालं, आता तू पुढं काय झालं ते सांग. आणि ते देखील ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीबद्ध असं करून ठेवलेलं आहे. हा असो अतिप्रसंग न संडी पा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. जे मना आकळीता कुवाडे घाघू सीता बुद्धी नातुडे, ते दैवाचे मी सुरवाडे सांगवले तुझे. जे मनाला आकलन करण्यासाठी अवघड कुवाडे, जे घाघू सीता बुद्धी नातुडे, कितीही चिंतन केलं कितीही घुसळण केली तरी जे बुद्धीला देखील समजणार नाही, ते दैवाचे मी सुरवाडे सांगवले तुझं. ते तुझ्या करवी तुझ्या तोंडून सांगितलं गेलं हेच मोठं दैव आहे, दैव गत्य हे झालं. जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी भावे, तरी आणिके काय करावे कथा सांगे, असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात. हे शब्दातीत आहे, तू कितीही जरी बोललास तरी देखील ते शब्दामध्ये तसं येणार नाही. सातची बोलाचे नव्हे हे शास्त्र, नुसतं हे बोलून समजणार नाही, हे अनुभवाचं असल्यामुळं ते बोलीची जरी फावे तरी आणिके काय करावे. हे जे बोलण्यामध्ये येणार नाही ते जर सर्व बोलण्यामध्ये आणू पाहशील तर तसं होणं शक्य नाही. ते बोलीची जरी फावे तरी आणिके काय करावे, मग साधना वगैरे तरी कशाला करायची. आता तू काय करायचं असेल तर कथा सांगेल, तर तू आता कथा काय पुढे काय भगवंत म्हणाले ते सांग. हा आरती विशेष श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा. बऱ्याच वेळेला हे जे ऐकणं घडतं पाहणं घडतं हे देखील खूप सावधपणाने घडतं असं नाही. मागच्या आठवड्यात कधीतरी त्या चिंतूचा एक विनोद, रोजच चिंतू पेपरमध्ये येतो, तो पप्पू चिंटूकडे येतो. त्या चिंटू असा सोफा सेटवर असा बसून मॅच पाहताना दाखवलाय, टीव्ही पाहताना दाखवलाय. तो पप्पू म्हणतो की काय बघतोस काय, हॉकीची मॅच चालली आहे, 4-1 स्कोर आहे. पप्पू तिथं बसल्या बसल्या म्हणतो की कोण जिंकत आहे. चिंटू म्हणतो 4 जिंकत आहे. म्हणजे कोणाविरुद्ध काय मॅच चालली आहे काही काही पत्ता नाही, 4 जिंकत आहे. जसं काही आपले सर्वांचे भाव त्या चित्रामध्ये आलेले असतात. जशी लहान मुलं अशा प्रकारे मॅच बघतात तसं आपण देखील सर्व ऐकतो ते अशाच भावानी ऐकतो. जसं ते चार गोलवाले तसं हे चार गोलवाल्यांचा काहीतरी प्रकार आहे असं आपल्याला वाटत राहतं. युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्टिकीम. जो युक्त आहे. आता कन्क्ल्युजन, एवढं सगळं सांगितल्यानंतर भगवंत निष्कर्षप्रत म्हणून काही सांगतात. जो युक्त झालेला आहे, युक्त म्हणजे काय, मगासपासून जे सांगितलं ते सर्व, ज्यांनी अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, इंद्रिय जिंकलेली आहे, मन आवरून धरलेलं आहे, सर्व भूतात्म भाव ज्यांनी अंतःकरणात दृढ ठेवलेला आहे, इंद्रिय आपली आपली कर्म करत असताना त्याच्यापासून मी अत्यंत अलिप्त आहे हा भाव ज्यांनी जागवलेला आहे आपल्या अंतःकरणामध्ये, ब्रह्मणी आधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः, सर्व कर्म ब्रह्मापासून निर्माण झालेली आहेत असं समजून मी काही करतो या भावाचा ज्यांनी त्याग केलेला आहे, संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रं निवांबसा, अशा बुद्धीने जो कर्म करत राहतो तो युक्त. असा हा जो युक्त पुरुष आहे, युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम, त्याला ती नैष्ठिकी शांती जी आहे ती शांती त्याला प्राप्त होते. निष्ठांच्या योगाने हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याचं जीवन धन्य होत जात, ती शांती त्याला मिळते. शांतिम आपनोती नैष्ठिकीम. आणि अयुक्त जर असतील तर अयुक्त हा कामकारेण फले सक्तो निबद्धते. आणि जर अयुक्त असेल तर या प्रकारे काही अभ्यास करत नसेल तर प्रत्येक क्षणाला तो कर्मफळामध्ये अडकून पडतो. अयुक्त हा कामकारेण, त्याच्या अंतःकरणातच काम असतो ना. कामना अनेक प्रकारे असतात आणि त्या कामना फलहेतूची इच्छा करणाऱ्या असतात. अयुक्त हा कामकारेण फले सक्ता निबद्धते. आणि फळाशी अत्यंत आसक्त होऊन कर्म करत राहिल्यामुळं तो लिप्त होत जातो, अडकत जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी आत्मयोगे आतिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनीवरिला शांती जगी. ज्याला अशा प्रकारे आत्मज्ञान झालेलं आहे, कर्मफळाला जो विटलेला आहे त्याला शांती घरी येऊन माळ. आणि इतर येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाचिया गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. फळ भोग म्हणून जे असतात त्याच्या खुंटीवर तो खिळल्यासारखा बांधल्यासारखा लटकवल्यासारखा असा लागतो. कोण येरू जे इतर आहेत ते जे कर्म करत असताना फळाच्या हेतूनी कर्म करतात, मी देह असा ज्यांचा अबोध आहे असे अडकून जातात. आणि मग याच्यानंतर भगवंतांनी जर काही विशेष सांगितलं असेल या अध्यायामध्ये, आज आपल्याला हा अध्याय संपवायचा आहे कुठल्याही परिस्थितीत. भगवंत असं म्हणतात की तत् बुद्धयः तत् आत्मानः तन् निष्ठाः तत् परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिम ज्ञान निर्दूत शील विषा. अशा प्रकारे जे त्या ज्ञानाशी तत् बुद्धयः तत् आत्मानः तत् निष्ठाः, ज्यांची बुद्धी परमात्म्याकडेच आता लागलेली आहे, तत् बुद्धयः तत् आत्मानः, जे जीवाणी परमात्म स्वरूपच होऊन राहिलेले आहे, तन् निष्ठाः सर्व निष्ठा या त्यांच्या आता परमात्म प्राप्तीसाठीच खर्च झालेले आहेत. तत्परायणाः आणि जे तत्पर झालेले आहेत आता बोलतात त्या बोलण्यानी परमात्म प्राप्ती मला करायची आहे हाच हेतू त्यांच्या अंतःकरणात असतो. ते ऐकतात परमात्म प्राप्तीच करायची आहे हा हेतू अंतःकरणामध्ये असतो. घालिता अव्हा सव्वा पाये शिवयात्राची होती, अगदी मंडईत जरी भाजी आणायचा आला तरी मी शिवयात्रा करतो आहे असा त्याचा भाव असतो. प्रत्येक वेळेलाच काही पारमार्थिक क्रिया आणि कर्म त्याच्या हातून घडेल असं नाही. आपल्याला बाकीची सर्व कर्म सोडून काही परमार्थ म्हणून वेगळीच कर्म करत बसायचे असं मुळीच नाही. जी आपण कर्म करतो ती कर्मच परमार्थ स्वरूप अशी आपल्याला करायची आहे. म्हणून तत् बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठः तत्परायणः अशा बोधाने जो जातो तो गच्छन्ति अपुनरावृत्तीं. ते गेल्यानंतर अपुनरावृत्तीला ते प्राप्त होतात. म्हणजे पुन्हा पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम असं हे जन्म मरणाचं चक्र त्यांच्या पक्षी त्यांच्या पुरतं तुटून गेलेलं असतं. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयांच्या हृदया दिवसिता आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही. असं म्हणून मग ते सर्व जगाकडे कोणत्या भावानी पाहतात? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. आता तो समदर्शीन होऊन सर्व ठिकाणी पाहू लागला. असा भाव ज्याच्या ठिकाणी झाला तो विद्या विनय संपन्न असा ब्राह्मण किंवा गाय हत्ती पुत्र किंवा चांडाळ अशा कुठल्याही प्रवृत्तीचा कुठल्याही प्रकारचा असा माणूस अथवा पशु त्याच्या समोर जरी आला तरी तो समदर्शी नसतो. जगामध्ये एकची ब्रह्म गड्या असा त्याचा भाव बोध झालेला असतो. हाती घेऊन तूप वाटी नामा धावे श्वाना पाहिजे. हातात तुपाची वाटी घेऊन नामदेव त्या कुत्र्याच्या मागे पळतायत. नामदेव भाकरी खात असताना त्या वाळवंटामध्ये कुत्र्यांनीच ती भाकरी पळवून दिली. तेव्हा नामदेव त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागले. हाती घेऊन तूप वाटी नामा धावे श्वाना पाटी उभा उभा जगजेठी कोरडी कैसी खासी रोटी. देव हसोनिया बोले नाम्या कैसे ओळखिले नामा म्हणे केशव बाई ओळख झाली सर्वाने. सर्वत्र आता एकच परमात्मा भरून राहिलेला आहे असा पक्का भाव बोध त्यांचा झाला. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ असा आता त्याचा पक्का भाव बोध त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला. जिनी विषय संपू न सांडिता आणि हा बोध त्यांनी कसा प्राप्त करून घेतला? विषय सोडून काही इंद्रिय याच्यामध्ये रानात वनात तो गेला नाही. जिनी विषय संपू न सांडिता इंद्रियाते न दंडिता परी भोगिली निसंगता कामने विण. जी लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निज सुरे लौकिक हे. या लोकांमध्येच व्यवहार करत असताना राहत असताना तुमच्या आमच्यासारखा संसार उद्योग धंदा नोकरी व्यवसाय करत असताना लोकांचे नि आधारे त्याचं जीवन देखील लोकांवर आधारित असंच असतं. लोकांशी देवघेव त्याची चालू असते. लौकिकेची व्यापार आहे जो लौकिक व्यापार आहे जो काही आचार विचार आहे लौकिकात असणारा तो कोणताही न सोडता परी सांडिले निदसुरे लौकिको हे. पण लोक लौकिक अर्थाने जसे झोपलेले असतात तसा आता हा झोपलेला राहिला नाही. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू समर्थ. तो लोकांमध्ये जाता राहतो पण त्याच्या अंतकरणात ज्ञान झालेलं असतं. तो जना मध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे. जैसा जना माझी खेचरू असं तचू असं तुझी जना नोहे गोचरू तैसा शरीरी तरी संसारू नोळखे तया ते. पिशाच लागलेल्या एखाद्या पुरुषाला जनामध्ये जना माझी खेचरू असं तुझी जना नोहे गोचरू इतरांसारखाच माणूस म्हणून दिसतो. त्याच्यामध्ये आणि काही कोणी शिरले असं जसं वाटू नये कोणाला तसा हा पुरुष देखील तैसा शरीरी तरी संसारून ओळखे जायते, हा शरीरात शरीरी होऊन आहे पण संसार आता याला ओळखत नाही। हे असो पवनाचे मेळे जैसे जळीची जळ लोळे, जळ जळावर लोळताना दिसत वाऱ्यामुळे। ही किमया जर कोणी केली तर त्या पवनाने केली। पवनाचे मेळे जैसे जळींची जळ लोळे, कल्लोळ रूपानी पाण्यावरच पाणी जसं खेळावं ते आणिकी म्हणती वेगळे कल्लोळ हे। आपण पाहणारे म्हणतो की काय लाटा, लाटा नावाचा जसा पदार्थ नाही। तैसे नाम रूप तयाचे इरवी ब्रह्मचितो साचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र जा। सर्वत्र साम्य दर्शन त्याला झाल्यामुळं ऐसेनी समदृष्टी जो होईये तया पुरुषा लक्षण ही आहे। त्या पुरुषांना काही लक्षण देखील आहेत। खरं म्हणजे आता ही लक्षण आणि त्याचं वर्णन विनोबा असं म्हणतात की या ठिकाणी ज्या उंच उंच उड्या भगवद्गीतेमध्ये मारल्या गेल्या, या ठिकाणी मारलेल्या उड्या या 50%, 60%, 70% अशा उड्या मारणारे आहेत। ही 100% उडी आहे। अशी उडी साधणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे। पण ज्यांनी 50% साधली त्याला देखील संत म्हटलं जात, ज्यांनी 60%, 70% मारली ते अवतार देखील समजले जातील, प्रेषित देखील समजले जातील। कारण हे जीवनच इतकं विलक्षण जीवन आहे। जया आपण पे सांडूनी कही, इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येत। सहजे स्वसुखाचे मी अपारे, सुरवाडलेनी अंतरे रचिला, म्हणून बाहिरे पाऊल न घाली। स्वसुख म्हणजे आत्मसुख, त्या आत्मसुखाने तृप्त झाल्यामुळे सुरवाडलेनी अंतरे, अंतःकरण सुरवाडून घेतल्यामुळं आपलं आपल्या ठिकाणी असं कुरंगटून, जसं थंडीमध्ये लहान मुलं झोपतात पाय जवळ घेऊन अगदी पोटाशी, हात देखील खाली ठेवून डोकं असं त्याच्या मध्ये घालायचा प्रयत्न करून, असं जैसे सहज सुखाचे मी अपारे, सुरवाडलेनी अंतरे रचिला, म्हणून बाहिरे पाऊल न झाले। अशा रीतीने आपल्याच ठिकाणी आपल्याच आनंदामध्ये इतका निमग्न आहे की बाहेर पाऊल घालावंच त्याला वाटत नाही। आता काय बाहेर चाललंय ते पाहायला डोळे वापरावेत, कुठेतरी जाऊन यावं, करमत नाहीये, अगदीच कंटाळा आलाय, सारखं तेच तेच जीवन, नकोस झालंय, जरा बदल बरं वाटेल असं आता त्याला वाटत नाही। आपण जिथं आहोत तिथंच समाधानी तो आहे। कुठेतरी असमाधानी आहे म्हणून संगीत ऐकायला गेलाय असं त्याचं होत नाही। एकदा लोकमान्य भास्कर व बगल्यांचं गाणं ऐकायला म्हणून गेले, तो फोटो देखील आहे की लोकमान्यांनी असं केलं की नाही केलं असा देखील वाद झाला, तेव्हा तो फोटोच त्यांनी प्रकाशित केला। तिथे बघा लोकमान्य गाण्याला देखील घेऊन बसलेले होते, भास्कर बुवांचं गाणं चालू होतं आणि लोकमान्यांना जांभई, लोकमान्यांना जांभई आल्यावर लोकमान्यांना कोणीतरी विचारलं की तुमच्या बुद्धीच्या तडाख्यातून एवढा हा एक विषय सुटलेला दिसतो। हिरवी सूक्ष्म सूक्ष्म असे सर्व विषय तुम्हाला समजले, पण इतके भास्कर बुवा गात आहे तेव्हा लोकमान्य म्हणाले की भगवंताचं एकदा गाणं ऐकल्यानंतर या गाण्यामध्ये फारसा मजा वाटत नाही असं लोकमान्य म्हणाले। एकदा भगवद्गीता समजल्यामुळं, भगवंतांनी काय सांगितलं ते समजल्यामुळं, त्या गाण्याची रस चव चाखत असल्यामुळं आता या गाण्यामध्ये हे प्राकृत गाणं तेवढं नकोसं वाटतं, जर प्रयत्न करेन तर हे गाणंही समजेल असं लोकमान्य तेव्हा म्हणाले। पण असा आपल्या ठिकाणी जो तुष्ट असतो, सांगे कुमुद दळाचे ताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोरू काही वाळूवंटे चुंबी जाता असे। ज्ञानेश्वर महाराजांच्या उपमा देखील कुमुद दळाचे ताटे, ताटवेच्या ताटवे कमळाच्या भुसांनी भरून राहिलेले असे पाण्यामध्ये, कुमुद दळाचे ताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे, आणि त्या कुमुद दळाच्या ताटामध्ये चंद्र किरणांचं चोखट शुद्ध स्वच्छ असं जेवण जो जेवला असा चकोत काही वाळवंटे चुंबी जात असे काय वाळवंटामध्ये आता तिथं काही खाद्यपदार्थ मिळेल म्हणून जाईल की काय याचं उत्तर नाही असं आहे तो जाणार नाहीतर सगळं ज्ञानेश्वरी वगैरे ऐकल्यानंतर मग सिनेमाला जायची इच्छा होईल की काय होईल हो असं उत्तर नाही असं उत्तर अपेक्षित जसं आहे तसं सांगे कुमुद दळाचे नि ताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे तो चकोर काही वाळूवंटे चुंबी जात असे म्हणजे नाही आता त्याला काही तशी इच्छा होणार नाही तैसे आत्मसुख उपायी जयासी आपण पेची आपण फावले तया विषय सहजे सांडवले म्हणो काही एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पा निके या विषयाचे नि सुखे झकवती कवण असं म्हणून मग मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व गोष्टींचा मोहरा सरळ ध्यानाकडेच आणून पोचवला. भगवंतांनी देखील तशाच अर्थाचे श्लोक लिहिले. याच्या पुढचा जो अध्याय आहे तो पुढचा अध्याय ध्यानावरचाच असल्यामुळं 6वा अध्याय त्याच्यामध्ये या श्लोकांची चर्चा येईल. मात्र भगवंतांनी हे दिव्य चरित्र म्हणून सांगितलं ते आपण अत्यंत उत्सुकतेने ऐकतो. याचं कारण हे आदर्श जीवन आहे हे आपल्याला देखील समजतं. संत हे जीवन जगून राहिले. संतांनी हे जीवन भोगलं कसं आहे ते अनुभवलं आणि हे जीवन अनुभवणं आपल्याला देखील शक्य आहे असं सांगण्याकरता श्री ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ लिहिले. हे काही केवळ कवी कल्पना नाही असं जीवन जग जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जात. पण हे जे काव्य आहे हे काव्य त्या आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते. ज्ञानेश्वर महाराजांचं काव्य म्हणजे शृंगाराची माथा पाय ठेवी असं काव्य ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. जर काव्यच करायचं असेल तर परतत्व स्पर्श घडवून आणलेला चांगला आणि त्या हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. अर्थात त्यामुळे हे सर्व आपल्याला अनुभवता येणं सहज शक्य आहे. याच्यात अवघड असं काही नाही. जर 5-25 वर्ष कोणी नियमानी योग्य रीतीने योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करेल तर हे जीवन उलगडत जाईल सहज उलगडत जाईल. एखादा चित्रपट जसा उलगडत जावा आपल्याला आपण चित्रपट पाहणारे लोक आहोत आपल्याला जसा उलगडत जावा तसं हे जीवन देखील आपल्याला उलगडत जाईल. याच्यामध्ये अवघड गुढ असं काही नाही. तसंच परमार्थ हा न करण्याचा विषय आहे असं हे ऐकून आपल्याला वाटत नाही. उलट आपल्याला उत्सुकता निर्माण होते की इतकं चांगलं जर जीवन असेल तर आम्ही जगतो त्याला म्हणायचं काय असंही आपल्याला वाटायची शक्यता आहे. पण आपलं तेच जीवन अजून उंच पातळीवर जगण्यासाठी म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर महाराज खुणावत आहेत. आपण त्यांचा मागोवा घेत घेत त्या जीवनापर्यंत जाऊ. पुढच्या वेळेला आपण 6वा अध्याय पाहणार आहोत. 6वा अध्याय हा ध्यानाचा अध्याय. ज्या अध्यायापासून भगवंतांनी खऱ्या अर्थाने साधना सांगायला सुरुवात केली तो 6वा अध्याय. आणि ध्यान हे भगवंतांनी सर्वप्रथम सांगितलं. काय सांगितलं आपण सर्व पुढच्या वेळेला बघू. हरिओम.